Radio.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. सोमवार 8 जुलै 2019. आज मार्केट स्थिर राहिले. कारखान्यांचे साखरेचे भाव 3100 ते 3140 रुपये प्रति क्विंटल, तर रिसेलचे भाव 3030 ते 3075 रुपये होते. उत्तर प्रदेशमध्ये मागणी चांगली असून मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये व्यापार 3170 ते 3300 रुपये होता. रिसेलचे भाव 3225 ते 3260 रुपये आहेत. गुजरातमध्ये S30 व्यापार 3100 ते 3130 रुपये, तर तमिळनाडूमध्ये 3200 ते 3260 रुपयेमध्ये विक्री झाली. इंटरनॅशनल मार्केट. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $320.60, तर US साखरेचा व्यापार $12.47 होता. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $336 ते $338 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $352 ते $355 राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती. करन्सी आणि कमोडिटी. रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 68.55 वर होता, तर ब्रझिलियन रिअलचा व्यापार 3.8 वर राहिला. क्रूड फ्युचर्स 3937 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $57.33 होते. इक्विटी. BSE 30 सेन्सेक्स 793 अंकांनी घसरून 38,720 अंकांवर, तर NSE निफ्टी 252 अंकांनी घसरून 11,558 अंकांवर बंद झाला.